कीर्तीच्या कथांना आम्ही पुसल कवच तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू वाच कसे विसरतो रे आदर